जीपीएस विस्कळीत, जीपीएस सिग्नल सापडला, मार्गापासून दूर, आपण वेग मर्यादेवर आहात, प्रवास छान होवो, काळजीपूर्वक चालवा, पुढे वाहतूक ठप्प आहे, 280 मीटरवर फेरी घ्या, फेरी लवकरच गोदीत जाईल, 260 मीटरवर फेरी सोडा, फेरी 800 मीटर पर्यंत जात राहील, ट्रिप 19 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.
आपण सारे पृथ्वीच्या अर्ध्या भागात आहोत जिथे आता छाया आहे. याच छायेतून आपल्याला दूरवरच्या हजारो अन्य सूर्यताऱ्यांचं दर्शन होतं. शहरातल्या प्रकाश प्रदूषित आकाशात आपल्याला या थोड्याशा चमकणाऱ्या तारे असल्याचं जणू नाटक करणाऱ्या ठिपक्यांवरच समाधान मानावं लागतं.